चीनीमंडी.com पॉडकास्ट।
खासगी क्षेत्रात 7 लाख नोकर भरती। 2020 मध्ये खासगी क्षेत्रात अंदाजे 7 लाख नवीन भरती आणि पगारामध्ये सुमारे 8% वाढ होण्याची शक्यता आहे। एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे। नोकरी.com चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार म्हणाले की 2020 मध्ये जवळपास 7 लाख नवीन रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे। या जास्तीत जास्त नोकऱ्या स्टार्टअप मध्ये निर्माण होतील। या सर्वेक्षणात देशातील मोठ्या 42 शहरातील 12 उद्योग क्षेत्रातील 4,278 कंपन्यांचा समावेश आहे। 2020 मध्ये बेंगळुरू, मुंबई, दिल्ली, NCR, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे या शहरात सर्वाधिक नोकरीच्या संधी असतील। या शहरात सुमारे 5,14,900 नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे। राजेश कुमार म्हणाले, 2020 मध्ये तंत्रज्ञानाची किंवा तांत्रिक कौशल्यांची मागणी इतर कौशल्यांपेक्षा जास्त असेल। एका सर्वेक्षणानुसार 2019 मध्ये 6.2 लाख नोकऱ्यांच्या तुलनेत सुमारे 9.9 लाख रोजगार निर्माण झाले होते। 2020 साली किरकोळ आणि ई कॉमर्स क्षेत्रात 1,12,000 रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे।